नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्त्रीकदरा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. पियोवपाच्या उदकाचें स्वतंत्र नवें खातें करपाच्या प्रस्तावाक आयज मंत्रिमंडळाच्या बसकेंत मान्यताय मेळ्ळी. छत्रपती शिवाजी महाराजांचो आदर्श दोळ्यां मुखार दवरीत जाल्यार जिणेंत येस मेळप शक्य आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. फार्मागुडी फोंड्या हांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमतान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याक अभिवादन केलें. फोंड्या राजीव कला मंदिरांत कला अकादमीची 49वी कोंकणी नाटक सर्त सुरू जातली. आतां खबरो विस्तारांत. पियोवपाच्या उदकाचें स्वतंत्र अशें नवें खातें करपाच्या प्रस्तावाक आयच्या मंत्रिमंडळाच्या बसकेंत मंजुरी मेळ्या. भौशीक बांदकाम खातें आतां फकत रस्तो आनी बांदकाम खात्याचें काम पळयतले अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. रॉटवायलर आनी पिटबूल जातीच्या सुण्यांच्या जातीचेर ह्यानफुड्यां गोंयांत बंदी घालपाचो निर्णय मंत्रिमंडळाच्या बसकेंत जाला. तशेंच गोंयच्या सुटके झुजारांच्या भुरग्यांक शिरवीस दिवपाच्या येवजणेवरवीं सध्या 70-80 पात्र उमेदवार शिरविसेंत घेवपाचे उरल्यात. मजगतीं ह्या 6 म्हयन्यां भितर तांकां शिरविसेंत आसपावन घेवपाचो निर्णय जाल्ल्याची म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या.
डिसिजन कॅबिनेटाचे आशिल्ले चिल्ड्रन ऑफ द फ्रीडम फायटर्स सीएमपी अमेंड केला आणि त्यांना 1 टाइम 70 काय 80 लोक उरल्या. आमचा प्रयत्न चालला की विदीन 6 मंथ सगळ्या जणांक जे आसा त्या पद्धतीत घेऊचे. ती फी अमेंड करून 1 टाइम जितके ऑफर्स मेळटा तितके देऊन त्यांना विषय सोपोवपाचो प्रयत्न झाला. मॅक्स टू मॅक्स इज द 6 मंथ सोपयतले. गोवा एनिमल ब्रिडींग अँड डॉमेस्टिक रेग्युलेशन अँड कॉम्पेन्सेशन ऑर्डिनन्स 2024 त्याला अमेंडमेंट हाडला. आम्ही रोटवायलर्स आणि पिटबूल हे जे आसा पण ब्रीड बॅन करपा खातीर आयच्या कॅबिनेट डिसिजन आता तेंच्यानी पहिले रजिस्टर करचे पडटले ते आणि त्याची काळजी आपणूच त्याची जबाबदारी घेऊची पडटली. तो कोणाक जाऊक जायना येतले ऑर्डिनन्स ह्याच्या फुडे येऊचे ना आणि पहिले हाडूंक मेळचे ना. क्रिएशन ऑफ द न्यू डिपार्टमेंट विच इज द डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर आम्ही पहिले अनाऊन्स केले कॅबिनेटाक हाडले. DDW विच इज द डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर व PWDतल्यान ड्रिंकिंग वॉटर डिपार्टमेंट हे कंप्लिटली सेपरेट झाले आणि त्या खातीर ड्रिंकिंग वॉटर डिपार्टमेंट म्हणूनच फुडले सगळे प्रोविजन ह्या डिपार्टमेंटाच्या मार्फत जातले.
छत्रपती शिवाजी महाराजांचो आदर्श आणि सदांच दोळ्या मुखार दवरपाक जाय. शिवाजी महाराजांचे कार्य तरणाट्यांक उर्बा दिता. तांचो आदर्श दोळ्या मुखार दवरून कार्य करीत जाल्यार जिणेंत यश अवश्य मेळटले. आयच्या तरणाटे पिळगेन तशेंच राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचो आदर्श नदरे मुखार दवरून कार्य करपाची गरज आसा. आयज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमतान आपूण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ल्या योगदानाक उगडास करता आणि तांचो आदर्श दोळ्या मुखार धरून आम्ही सगळ्यांनी कार्य करून जिणेंत मुखार वचपाची गरज आसा अशें मत राज्याचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायले. आयज साखळे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकांत शिवाजी महाराजांच्या फोटवाक हार घाल्या उपरांत मुखेलमंत्री उलयताले. ह्या वेळार साखळेचे राजकीय सामाजीक शैक्षणीक स्तरावयले जाणकार शिवप्रेमी लोक व्हडा संख्येन हाजीर आशिल्ले. इतले मजगतीं गोंय सरकार आणि शिक्षा विजन दिवचल हांच्या जोड पालवान दिवचल शारांत सरकारी पातळेचेर छत्रपती शिवाजी महाराज जयंती व्हडा नेटान आणि उमेदीन मनयली. हे कार्यावळीक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री दामोदर नायक, दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये, मये मतदारसंघाचे आमदार श्री प्रेमेन शेट, दिवचलचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. इतले मजगतीं साखळे शारांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या मार्गदर्शनाखाला शिवजयंतीची कार्यावळ व्हडा उमेदीन मनयली. ह्या वेळार साखळे मतदारसंघातल्या मोटरसायकल रॅली काढपात आयली. साखळी रवींद्र भवनाकडेन ही रॅलीची सांगता जाली. रवींद्र भवनात शिवजयंती निमतान घेवपात आयिल्ल्या विंगड विंगड सर्तींच्या जैतिवंतांक ह्या वेळार इनामां भेटोवपात आयली. त्याचप्रमाण नावेले, आमोण्या, कुंडण्या, मया, विठ्ठलापूर तशेंच सत्तरी तालुक्यांत लेगीत शिवजयंती निमतान सर्ती आनी सांस्कृतीक कार्यावळी घडोवन हाडिल्ल्यो. सेंट फ्रांसीस झेवियर फेस्त नातलां सनबन नव्या वर्सा निमतान जायते पर्यटक गोंयांत आयले. आतां कार्निवाल तशेंच शिगमोत्सवाच्या फाटभुंयेर परदेशी नागरीक गोंयचे दिकेन वळटात अशें अमेरिकेक रावपी आंतरराष्ट्रीय बुकींग पोर्टल एक्सपिडियन अहवालांत म्हळां. 2024 वर्सा ईज भर प्रमाणांत फाटी पडले उपरांत गोंयान परत आपली सुवात इंटरनॅशनल डेस्टिनेशनांत बळिश्ट केल्या अशें तातूंत म्हळां. गोंय पर्यटनान ह्या वर्साची सुरवात बरी जाल्या अशें दिसता. एक्सपिडियाच्या 2025 एर हॅक्सेच्या वर्सुकी संशोधन अहवाला प्रमाण गोंय जानेवारी 2025 सावन सेगीत ट्रेंडांत आसा. आंकड्यांत सांगपाचें जाल्यार एक्सपिडियाचेर गोंया खातीर फ्लायट बुकींग करप्यांची फाटल्या 2 वर्सांचे तुळेंत वट्ट 155% वाड जाल्या. हे वळेरेंत गोंया उपरांत रोमानियाचे बुखारेस्ट, मेक्सिकोचे तिजुआना, इटालीचे पेरुगिया आणि चीनचे चेंगडू हांचो क्रमांक लागता. ट्रॅव्हल अँड ट्युरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष जॅक सुकिझा आणि गोयच्या आंतरराष्ट्रीय विमान बुकिंगातल्या घटमूट ट्रेंडाचे श्रेय त्यांच्या घटमूट ट्युरिझम ब्रँड आणि भारतात येऊपी परदेशी पर्यटकांमध्ये आशिल्ल्याचे लोकप्रियतेक दिला. गोयात येऊपी वट्ट पर्यटकांचा आकडो 2023 86.28 लाख इतलो आशिल्लो, तो 2024 1.04 कोटी परस चढ झाला. आम्ही क्वांटिटी कडेन लक्ष दिनासतना क्वालिटी कडेन फोकस करता असे पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी म्हळा. कोकणी भाषा मंडळ आणि सेंट फ्रान्सिस झेवियर महाविद्यालय म्हापशे हांच्या जोड पालवान 21 फेब्रुवारी ह्या दिसा संवसारीक मायभास दिसा निमतान भास संवाद कार्यावळ आणि वर्सुकी शिक्षणी पुरस्कार आणि शिष्यवृत्ती भेटन कार्यावळीचे आयोजन केला. ही कार्यावळ 21 तारखेक सकाळी 10 वरांचेर सेंट फ्रान्सिस झेवियर महाविद्यालयाच्या परिषद सभागरांत जातली. या वेळार नामनेचे साहित्यिक तुकाराम शेट आणि साहित्यिका आणि समीक्षक डॉ किरण बुडकुले हांचे वांगडा खास संवाद साधतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजे केंद्रा वेल्यान ऐकतात.
महात्मा गांधीजींनी म्हणिले,
स्वच्छता हीच खरी देवाची पूजा.
या महामानवाची 150वी जयंती मनयताना ताणीच दाखवल्या वाटेवेल्यान चलपाचो संकल्प करूया.
स्वच्छता ही सेवा.
परतून एक फावट येवकार. फार्मागुडी फोंड्या हांगा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमतान आयोजित राज्य पावण्यावेल्या कार्यावळीत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत सहभागी जावन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याक अभिवादन केले. फार्मागुडी किल्ल्यार सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याक तांणी हार घालो. या वेळार सहकार मंत्री श्री सुभाष शिरोडकर, कला आणि संस्कृती मंत्री श्री गोविंद गावडे, फोंड्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक, सरपंचा दीक्षा सतरकार, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बानेकार आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. फार्मागुडी फोंड्या हांगाच्या श्री गणपती देवळाच्या वाठारात झाल्या मुखेल कार्यावळीत उलयताना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि शिवाजी महाराजांचे प्रशासन स्वराज्य आणि सुराज्य हाचेर आधारित आशिल्ले असे सांगले.
भारतातल्या एखाद्या राजाने जर आपला नौदल सैन्य जर कोणी तयार केलं सर्वात अगोदर जर ते छत्रपती शिवाजी महाराजाने आणि त्यानंतर पोर्तुगीजांच्या वरतही आक्रमण करण्याची धमक जर कुणाकडे कुणी ठेवली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजाने. गोव्यातील त्यांचा पराक्रम हा कितीतरी पुरावी लेखामध्ये आहे, म्हणजे गोव्याच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात आणि पोर्तुगीजाने लिहून ठेवलेल्या इतिहासामध्ये सुद्धा म्हणजे महाराजांच्या बद्दल कितीतरी मोठे अग्रलेख आणि लेख आजही आहेत. आपण जो चुकीचा इतिहास वारंवार मुलांच्या समोर गिरवतोय की 450 वर्ष पोर्तुगीजांची राजवट गोव्यामध्ये होती, तर नसून फक्त 66 तिसवाडी आणि बार्देस या तिन्ही तालुक्यावरती 450 वर्ष राज्य होतं. राहिलेल्या सगळ्या तालुक्यांच्या वरती, मग ते पेडणे असेल, सत्तरी असेल, साक्री असेल, काणकोण असेल, या सगळ्या तालुक्यावरती म्हणजे पहिली 250 वर्ष ही शिवशाही होती.
सूरसम्राज्ञी लता मंगेशकर हांचेर आधारित चित्रांचे 19वे चित्रलतिका हे प्रदर्शन कला अकादमीच्या आर्ट गॅलरीत आयोजित केला. फाल्यां सावन फोंड्या राजीव गांधी कला मंदिरात कला अकादमीची 49वी कोकणी नाटक सर्त सुरू जातली. अंदू या सर्तीत गोंयातल्या 20 नाट्यसंस्थांनी वांटो घेतला. शिवजयंती निमतान आयज दक्षिण गोंयात वेगवेगळ्या सुवातींनी शिवरथाच्यो मिरवणुको भायर सरल्यो. मडगांव, कुडचड्या, काणकोणा ह्या सुवातींनी ह्यो मिरवणुको जाल्यो. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. पिवपाच्या उदकाचें स्वतंत्र नवें खातें करपाच्या प्रस्तावाक आयज मंत्रीमंडळाच्या बसकेंत मान्यताय मेळ्ळी. छत्रपती शिवाजी महाराजांचो आदर्श दोळ्यां मुखार दवरीत जाल्यार जिणेंत येस मेळप शक्य आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. फोंड्या राजीव गांधी कला मंदिरांत कला अकादमीची 49वी कोंकणी नाटक सर्त सुरू जातली. फार्मागुडी फोंड्या हांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमतान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याक अभिवादन केलें. आमचें मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळच्या 7:25 आयकुपाक मेळटलें. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.